नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज सांगले, येता त्या काळात भारताक मुखेल शक्त जावपा खातीर गरजेच्यो सगळ्यो आवश्यक आशिल्ले सामर्थ्य विकसीत करतले. वेपार संघटनेन नवी दिल्लीत आयोजित केल्ल्या कार्यावळीत उलयताना डॉ जयशंकर हांणी म्हळे, भारतान वेवसायाक अनुकूल वातावरणाक क्षमता आनी स्पर्धात्मकता वाडोवपाचो यत्न करचो. भारतात घटमूट वाड, व्यापक सुधारणा, मुळाव्यो सुधारीत शासन, अर्थिक शिस्त, मुळाव्या साधन सुविधांची उदरगत कुशळताय हाचेर लक्ष केंद्रीत केला अशें तांणी सांगले. आयचो भारताचो व्हड ब्रँडींग यत्न संवसारा मुखार येतलो अशेंय तांच्यांनी सांगले. जागतिक साधन संपत्तीचेर लक्ष केंद्रीत करपाची गरज उक्तायतना विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळे, वसुधैव कुटुंबकम हांच्या सहयोगान भारताची व्याख्या विश्वबंधू अशी जातली. संवसारात वाढत आशिल्ल्या संघर्ष आणि तणावाचेर तांणी फुडें हुस्को उक्तायलो आणि संवसार स्थिर करपा खातीर भारतीयांनी योगदान दिवचे असो उलो तांच्यांनी मारलो. सोमार 21 मे मेरेन राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत खर उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती तशीच उरतली असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. तशेंच पूर्वोत्तर आणि मध्य भारतात फाल्यां सावन उष्णतायेच्या ल्हाराची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. दक्षिण भारतातल्या कांय वाठारांनी 23 मे मेरेन नेटाच्या पावसाची शक्यताय आशिल्ल्याचे हवामान खात्यान म्हळा. तामिळनाडू, पुड्डुचेरी, कराईकल, केरळ, माहे, आंध्र प्रदेशातल्या दर्यादेग वाठारात, रायलसीमा आणि कर्नाटकात मंगळारा मेरेन कांय वाठारांनी मोठ्या पावसाची शक्यताय आसा. केरळात 20 आणि 21 मे उटंगराच्या पावसाची शक्यताय उक्तायला. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, नागालँड, मणिपूर आणि मेघालयात सोमार मेरेन पूर्वोत्तर भारतात पावसाची शक्यताय आशिल्ल्याचे भारतीय हवामान खात्यान म्हळा. फ्रान्सात जाल्ल्या 77व्या कान्स फिल्म महोत्सवात माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू हांणी 95व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या म्हळ्यारूच इफ्फीच्या अधिकृतपणान पोस्टराचे अनावरण केले. अंदू नोव्हेंबरात गोयात इफ्फी जातली. जाजू वांगडात फिल्म निर्माते अशोक अमृतराज, रिची मेहता, गायक शान, अभिनेते राजपाल यादव, फिल्म दिग्गज बॉबी बेदी आणि हेर मानेस्त कार्यावळीत हजर आशिल्ले. पहिल्याच खेपे भारत कान्स फिल्म महोत्सवात भारत पर्व घडून हाडटा जागतिक मंचाचेर भारतीय संस्कृताय, जेवण आणि सिनेमा दाखोवपी कार्यावळी 250 परस चड प्रतिनिधी हजर आशिल्ले. अस्तंत बंगालातली मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांचेविषयी अपमानकारक टिप्पणी केल्ल्यान अस्तंत बंगालातल्या तामलुक्यातल्या भाजपाच्या लोकसभा उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय हांका वेचणूक आयोगान कारण दाखोवपाची सुनावणी जारी केल्या. गंगोपाध्याय हांची उलोवपा अन्याय करपी, अयोग्य करपी उतरा अशा आयोगान सांगला. तशेंच आदर्श आचारसंहितेचे म्हळ्यारूच एमसीसी खर उल्लंघन जाल्ल्याचे दिसून आयल्या. गंगोपाध्यायाचेर कसलीच कारवाय कित्याक करची न्हय हाचेर मतदान मंडळान सोमारा सांजमेरेन जाप मागल्या. ब्रेस्तारा हल्दिया हांगा जाल्ले भौशीक बसकेत संबोधित करतना बॅनर्जी हांच्या टिप्पणी केल्ल्याचो आरोप तृणमूल काँग्रेसीन गंगोपाध्याय हांच्या आड कागाळ नोंद केल्या. काठमांडूत जाल्ल्या एका कार्यावळीत ट्रान्स वुमन अनमोल राय हिका मिस पिंक नेपाळ 2024 म्हणून वेचून काढली आणि पहिली उपविजेती सरोसी नेवपाने आणि दुसरी उपविजेती आरोही बांसनेट हांची निवड झाली. आता अनमोल राय अनू थायलंडात जावपी मिस इंटरनॅशनल क्वीन 2024 सर्तीत नेपाळचे प्रतिनिधित्व करतली. नेपाळचे गिरेस्त सांस्कृतिक दायज दाखोवपी सांस्कृतिक कार्यावळींनी ह्या कार्यावळीत होमोफोबिया, बायफोबिया, इंटरसेक्स फोबिया, ट्रान्सफोबिया आणि अफोबिया हांच्या आड आंतरराष्ट्रीय दीस मनोवपा खातीर आयोजित केला. डायमंड सोसायटी नेपाळ हांणी आयोजित केल्ल्या ह्या कार्यावळीचो हेतू एलजीबीटीक्यू समाजाविशी आणि सध्याच्या समाजातल्या तांच्या संघर्षाविषयी जागृताय करपाचो असा. समलिंगी लग्नाक परवानगी दिवपी दक्षिण आशियातलो पहिलो देश नेपाळ झाला. जे लैंगिक समानताय चालीक लावपाचे आणि एलजीबीटीक्यू लोकांकडे भेदभाव करप्यांक आडोवपाचे एक पाऊल उबारता आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.